विविध भारती पुणे सविता मुस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तवस्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या या संविधान भवनातून अल्पसंख्याक वर्गाच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल तसंच महाराष्ट्रातील बौद्ध विहारांचा विकास करण्यात येईल असंही रिजिजू म्हणाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये हा पक्षप्रवेश झाला. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणाबाबत साहित्यिकांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून परखडपणे व्यक्त व्हावं, आपल्यावर टीका होईल अशी भीती साहित्यिकांनी बाळगू नये असं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. नवी दिल्ली इथं होणाऱ्या आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालं त्यावेळी ठाकरे बोलत होते. महाराष्ट्राचा खालावत चाललेला राजकीय स्तर रोखण्यासाठी साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी केली पाहिजे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी देखील तारतम्य बाळगत काम केलं पाहिजे अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी भाषेचं वैभव वाढवणारे ज्येष्ठ लेखक गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं देखणं स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्याकरता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहेत. कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीजवळ ग. दि. यांचं स्मारक उभारण्याचं काम सुरू असून पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. या कामाची पाहणी केल्यानंतर पाटील बोलत होते. कष्टाची भाकर हा उपक्रम कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाचा दिशादर्शक म्हणून शालेय पोषण आहार योजनेसाठी उपयोग करता येईल असं प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नुकतंच पुण्यात केलं. हमाल पंचायत कष्टाची भाकर या सेवाभावी उपक्रमाला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त शालेय पोषण आहार आणि त्यासमोरील आव्हानं या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहेत. या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून 10 लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या प्रकरणी 200 अधिक सरायतांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. पुणे शहरामध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर करणाऱ्या सोसायट्या आणि बंगल्यांना महानगरपालिकेनं नोटीसा बजावल्या आहेत. 24 तास समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळ जोडणीला मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये मोठ्या गृहनिर्माण संस्था आणि बंगल्यांमध्ये निकषापेक्षा जास्त पाण्याचा वापर होत असल्याचं समोर आल्यानं त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पुण्याच्या क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी 38वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 1 डिसेंबर रोजी होणार असून या स्पर्धेच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. www.marathonpune.com या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरता येतील. ही स्पर्धा पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि दिव्यांग दौड अशा विविध गटात होणार आहे. जागतिक सांकेतिक भाषा आणि जागतिक कर्णबधिर दिन नुकताच झाला. यानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशननं जनजागृतीपर पथनाट्य सादर केली. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या विजांसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.